नमस्कार आणि वेलकम टू मजस्तित्व. मी जया बोलते. आजच्या एपिसोड प्रोसीड करा पुढं. कोण कोण पुढलं एपिसोड ऐकले की कमेंट्स मेसेजेस आणि पर्सनल विशेस मला पाठवले की तनाल की माझ्याकडसून एक व्हेरी बिग थँक्यू. असंच तुमचे सपोर्ट वाढत जाऊन दे आणि होपफुली दिस पॉडकास्ट विल टच डिफरंट पीपल इन द कम्युनिटी अँड कंटिन्यू टू बिकम अ ग्रेट प्लॅटफॉर्म टू शोकेस टॅलेंट्स ऑफ टँजो मराठीज. माझ्या पहिल्या एपिसोडात मी सांगितले होते की आजच्या पिढीला आमच्या भाषा बोलायला लाज वाटतं, कारण की आमची संख्या तेवढ्या नाही. आणि दुसरं अडचण येऊन कित्येक मायबाप एक्स्ट्रा प्रयत्न करते नाहीत त्यांच्या लेकरांना आमच्या भाषा शिकवायला ड्यू टू व्हेरियस इंटरनल फॅक्टर्स. आजच्या काळात इंटर कल्चरल आणि इंटर रेशियल मॅरेजेस येऊन फार सामान्य होंगलाय. त्याच्याकरता इनव्हॅरिबली ते लेकरं येऊन कोणत डॉमिनंट भाषा आहे की तेच बोलायला लागतात. प्लस आमचे इंग्लिश ऑब्सेशन येऊन उजुंड जास्ती आहे इंडियात. सो कित्येक मायबाप येऊन त्यांच्या लेकरांना फोर्सफुली इंग्लिश बोलायला सांगतात आणि त्यांना काय फरक पडते नाही की इफ द किड्स डोंट स्पीक टँजो मराठी. उलटा त्यांना फार अभिमान वाटते की त्यांच्या लेकरांना येऊन इंग्लिशांत बोलायला येतं. आज येऊन लोकांची असं मेंटॅलिटी उंगलाय की इंग्लिश बोलायला येत नाही तर तुम्ही येऊन एक इन्फिरियर आणि इनकम्प्लीट ह्युमन बिंग. मी असं म्हणते नाही की इंग्लिश सिकिंगता नाही म्हणतो गो. इनफॅक्ट मी स्वतः दंडी इंग्लिश शब्द यूज करते. ऑफकोर्स इंग्लिश येऊन एक आंतरराष्ट्रीय भाषा आणि सिकिंग ओमनी होम झालं तर आम्ही हे विसरताय की आम्ही इंडियन्स उजवीनसूनच अनेक भाषा बोलणार समाज. एक गोष्टीचा आम्हाला लाभ घेम आणि रिसर्चनी दाखवतं की केवढं भाषा आम्ही लेकरांना शिकवतो की तेवढंच ते लेकरांचं ब्रेन हायली डेव्हलप होतं. हा म्हणजे तेवढं विधाविचित्र वोकॅबलरी सांगत लेकर येऊन स्वतःला एक्सप्रेस करायला होतं. हे प्रोसेस मळस लेकरांचं टॅलेंट वाढतं. सो व्हॉट बेटर वे टू इन्स्टॉल टँजो मराठी इन टू अ चाइल्ड दॅन फ्रॉम इट्स फॉर्मेटिव्ह इयर्स. दिस ब्रिंग्स अस टू दिस एपिसोड्स हायलाइट. आजच्या भागात म्हणजे 6 वर्षाची भाची एक लहान कहाणी सांगणारी आहे. तिने येऊन अनेक भाषा बोलणार लोकांच्या परिवारांत उजली आहे. तिच्या बापास पटी जेवण तामिळ टँजर मराठी आणि स्टँडर्ड मराठीची इन्फ्लुएन्स आहे. तिच्या मायास पटी जेवण गुजरातीच इन्फ्लुएन्स आहे आणि बिटवीन द फॅमिली जेवण हिंदी आणि इंग्लिशचं इन्फ्लुएन्स आहे. सो लहानपणासूनच तिनं वेगवेगळ्या भाषा ऐकत वाढली आहे. त्याच्याकरता विदाऊट फॉर्मल ट्रेनिंग तिने येऊन सुलभानं डिफरन्शिएट करते बिटवीन द लँग्वेजेस. ऑब्विसली येजांत येऊन तिच्या मायबापांचं फार मोठं रोल आहे. मला अंकीस आहे तिने 4-5 महिन्यास अस्तावळे मी येऊन हिंदीत बोलायला आरंभ करले तिच्याबरोबर. माझ्या वहिनी पावटको तिकडंच मला रेक्टिफाय करली. तिनं सांगितली की तू तिच्या बरोबर त्यांच्या मराठीतच बोल आहे. तम्माच तिला तिच्या बापास पटीसच्या भाषा बोलायला येईल. हिंदी पणी आम्ही तेवढं महत्त्व दिलो नाही. असं करून तिनं हिंदी आणि इंग्लिश बोलायला सिकिंग टकली. आता तिचे टँजर मराठी येऊन एक कहाणी सांगा एवढं डेव्हलप होऊन गेलं आहे. ॲट द सेम टाईम तिच्या गुजरातीवर कमांडनी फार बेश आहे. आज तिने येऊन आम्हाला एक लहान कहाणी सांगणारी आहे तेही आमच्या भाषांत. सो स्वागत करू ना तुम्ही आणि मी मिळून माझ्या बाचीला.
कसंस तू?
मी नीट आहेस तू? तू तुझे एक लहान इंट्रोडक्शन दे या पॉडकास्ट ऐकणाऱ्यांना.
मी अनस्तुती. मी 6 इयर्स ओल्ड होऊन गेले आहे. म्हणजे नेक्स्ट मंथ 6th बर्थडे यायला जात आहे. आत्ता मी तुला येऊन तनाली रामा स्टोरी सांगायला जात आहे. एक दिवस तनाली म्हणून एक गाम होतं. ते तनाली म्हणून गामात एक राम म्हणून एक मनुष्य होता. तो राम येऊन एकदम हुशार होता एकदम. आणि तो एक दिवस राजाकडे गेला. राजा आणि राम येऊन काहीतरी बोलत होते. तो तम्मा एक मनुष्य आला. ते तो येऊन एकदम काळा होता. तो रामाळ तो मनुष्य म्हणला की तू मला गोरा कटक. तो येऊन तेनालीराम म्हणला की मी तुला गोर करास पहिलं ये डॉग आल गोर कलन. नून तो एक मेटलान नीट घासला जोर जोर सी. त्याचं स्किन की पिंजून गेलं आणि नंतर तेनालीराम त्याला सोडून टाकला डॉगला. नंतर तो तेनालीराम म्हणला ते मनुष्याय तुला पण असं करू का. ते डॉगचं गी रेड रेड होत. नंतर तो माणूस भागून गेला आणि तेनालीरामाला परतू भांडी भरून पैसा मांडला. तो ते अगदी पैसा घर काढून गेला. नंतर त्याची वाईफ होती पा, वाईफ त्याची वाईफ म्हणली के आज पण तुला एवढं पैसा म्हणलं सोनं म्हणलं. तो येऊन तेथे बाल्कनीत दोन चोरटा होते. ते दोन चोरटा ऐकत होते. तो तेनालीराम फौटकला. त्यांनी चोरटा काही बोलत बोलत की आम्ही आज रात्री येऊन गेलना येऊन अगदी वेल सॉरी सोनं काढून जाऊ न, कारण की तेनालीराम वेल्लान म्हणला होता आम्ही वेल्लांत रात्री येऊ न, आम्ही येऊन अगदी पाणी की सेंदू न आणि ते लास्ट अँड बॉक्स येऊन जे मी तुला बकेटान सोडतो तू काढून येऊन जा वर. तो तेनालीराम म्हणला ठीक आहे. तो सॉरी तेनालीराम येऊन त्यांनी दोन्ही छोटा बोलत बोलत नुन गेले. तेनालीराम म्हणला के तुझ्या वाईफाल की तू तुल मी झूट म्हणलो हमी येऊ ना ये अगदी सोनं की वर छिंदीवर ठेवू टाकू म्हण. नंतर तिची वाईफ म्हणली ओके नून अगदी पैसा की वर छिंदीवर ठेवू टाकलेत आणि नंतर खाली बॉक्सात एक दंड जो एकदम खिचास असं दंडगन दंडग दोंडा येऊन ते बॉक्सात ठेवले आणि जांकून वेल्ला सोड टाकले. रात्री ते दोन्ही चोरटा येऊन पाणी सेंदून तेनालीरामास अगदी झाड गाठले झाड की ग्रोन गेले आणि लास्ट तम्मा तक थोड बॉक्स दिसून गेला. तम्मा तक पाष्ट होऊन गेली होत आणि बॉक्स काढले आणि नंतर एक मिनिट मी ब्रेक काढून गत आहे मला पिप्पी आलाय.
बरोबर लोक लोक रे मी वाट पाहते तुझ्या.
जे आत्या मी येऊन गेले पिप्पी करून. आता मी कुठं होते हा याद आलं मी हा. नंतर त्यांनी की एक मोठ दोंडा काढून लॉक तोडलेत. लॉक तोडून आज नानी खोलास पहिलं त्यांनी म्हणलेत के हमी दोन्ही हाफ हाफ काढून घुमन ठीक आहे आणि लास्ट ते बॉक्स खोलून काय होत दोंडा. नंतर मग पाष्ट होऊन गेलं आणि तेनालीराम येऊन गेला येऊन म्हणला की अरे वा माझी गार्डन की कवड सुंदर फूल की माझे मोठं खरटकलेत की वा शब्बाश शब्बाश चोरा नून. अरे तेनाली की काढून जाऊन राजाकडे दाखवले आणि तेनालीराम म्हणला की यांना अरेस्ट करू नका तुम्ही ये चोरटान की येऊन सफाईचे काम करा अगर यांनी रोज करतील तो नंतर तुम्ही येणार की रिलेटर बनाव टाकता. स्टोरी खतम प्यारी दादा.
सो दॅट वॉज फाय ट्युटी फ्रुटी नॅरेटिंग अ वंडरफुल स्टोरी इन टांजो मराठी. कवडं बेश सांगितलीस तू कहाणी. थँक्यू स्तुतू. लेकरांना भाषा शिकवायची एक नी एक सिंपल मार्ग आहे. कहाणी सांगणं येऊन एक ग्रेट मेथड लेकरांना त्यांच्या मातृपितृ भाषा शिकवायला. सो आय होप यू एन्जॉय लिसनिंग टू अवर फर्स्ट यंग लेडी स्पीकर. थँक यू वन्स अगेन फॉर लेंडिंग मी युअर इयर्स अँड गुड बाय अंटिल नेक्स्ट एपिसोड ऑफ मजस्तित्व.